ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विषयाचे अनुकरण करणारे ब्राह्मण जेव्हा दुसऱ्यांना खालच्या जातीचे समजतात ते स्वतःच खालच्या जातीचे असतात याचा त्यांना भास नसतो. ब्राह्मण ही कोणी कोणतीही जात नसून एक विचारसरणी आहे ज्यात खालचे वरचे आजूबाजूचे लोक वेगळे असणं स्वतःचे अज्ञान दर्शवित असतात. देवाघरी सर्व एकच जातीचे जीव असतात. ज्याची पारख व्हायला साध मन संतुष्ट मन स्वतःच्या जागृतीस